सहा वर्षांचे असताना शहाजी राजांनी जिजाऊ आणि छोट्या शिवबाची दादाजी कोंडदेवांबरोबर पुण्यात पाठवणी केली. राजे त्यावेळी अवघे 6 वर्षांचे होते. 6 वर्षांपूर्वी आदिलशाही फौजांनी पुण्याची धोधाण करून पुण्यावरून गाढवाचा नांगर फिरवला होता. पुण्यात येताच जिजाऊंनी कसबा गणपतीची स्थापना केली. दादोजी पंतांनी लोकांचा उत्साह वाढावा म्हणून सोन्याचा फाळ लावलेल्या नांगरानं पुण्याच्या शिवारात भुई नांगरली. शिवबाच्या नावे पुण्याचा कारभार सुरू झाला. राहण्यासाठी खास वाडा बांधला गेला, लाल महाल. शिवबानं दादोजी पंतांकडून धडे घेतले. पुढे शिवबानं मावळातील अनेक सवंगडी गोळा केले. येसाजी कंक, जीवा महाला, तानाजी मालुसरे, कोंडाजी फर्जन, संभाजीराव काकडे या सर्व सवंगड्यांना घेऊन महाराज रोहिडेश्वराच्या मंदिरात आले. शंकराच्या साक्षीनं महाराजांनी आणि त्यांच्या सवंगड्यांनी स्वराज्याची शपथ घेतली.
आम्ही रोहिडेश्वराची शपथ घेतो की या मातीला, आमच्या राज्याला या धर्मांधपरियांच्या गुलामगिरीतून आम्ही मुक्त करू.
आशीर्वाद द्यायला बाजी पासलकर, बापूजी मुदगल, सोनोपंत डबीर, रघुनाथ पंत कोरडे हे वरिष्ठ जन होतेच. हे राज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा, हा मंत्र सर्वांच्या मनात घुमू लागला. या चिमुरड्या पोरांनी मोगली सत्तेविरुद्ध बंड पुकारणं म्हणजे फुलपाखरांनी गरुडाविरुद्ध लढण्यासारखं होतं. पण रोहिडेश्वरातच गवतांना भाले फुटले. ही स्वराज्याची सकाळ होती. स्वतंत्र मराठ्यांचं स्वराज्य आकार घेऊ लागलं.